अपर हे 20 ते 26 जानेवारी पुण्यात आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडवर
कन्झ्युमर शॉपी भरणार आहे, बोंबलू नको.
हेही तुला माझ्या आधीच कळले.
असल पुणेकर रे मी, चांगल्या गोष्टींचा 50 मैलांवरून वास लागतो.
ही तुझी चोकंदळ वृत्ती, तुझे घर, फर्निचर, गाडी अगदी वहिनींकडे पाहून नाही दिसते.
पण जुने तेच सोने असली वृत्ती नाही हो माझी. मला कसे सगळे अप टू डेट हवे.
मग कन्झ्युमर शॉपी परवणीच आहे तुला.
ठाऊक आहे, उभयतानी जायचं ठरवलेच आहे. काय ग,
गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंडवर 20 ते 26 जानेवारी चकचकीत वस्तूंचं लखलखीत प्रदर्शन, कन्झ्युमर शॉपी.